ओम विघ्नहर्त्या गणेशा तुझा जय जयकार असो। हे गजानना, ग तुझ्या नावाप्रमाणे तू गजमुख आहेस, त्यामुळे गर्भधारकांचे गर्भहरण करणारा आहेस। जा या शब्दात तू सर्वांना जाणणारा आहेस व जगवणारा समर्थ आहेस। न यामध्ये तू मी म्हणविणाऱ्या वीरपुरुषांना नमविणारा शक्तिशाली आहेस, तरीही नम्र आहेस। या नम्रतेमुळेच रावणाला सुद्धा नमविलास व देवावरील विघ्न टाळलेस। ना यामध्ये तू नामधारी आहेस, तुझे नाम घेणाऱ्या भक्तास तू पावतोस, त्यांच्यावर सिद्धीचा, ज्ञानाचा, सद्विवेक बुद्धीच्या ज्ञानगंगेचा वर्षाव करणारा प्रवाह आहेस। या प्रवाहात दुःखी पीडित भक्त नाहून पुनीत होऊन मुक्त होतात। तुझी कृपा गंगोत्री म्हणजे ज्ञानाचे माहेर, सिद्धीचे मूळ, प्रणवाचा राजवाडा। या महालामध्येच राहून साधू संत ऋषी मुनींना ज्ञानाची, सिद्धींच्या मुक्त फळांची दाने देत असतोस। हे पार्वती नंदना, सरस्वतीच्या मुळारंभा मी तुझ्या कृपेने माझ्या वैखरीचा प्रथम आरंभ तुझ्या नामाने करत आहे। माझी वैखरी गीतपुष्पांजली लिहून तुझ्या चरणी अर्पण करतो। हे गजवदना, तुझ्या चरणकमली प्रणव प्रार्थना गगनानंदी अर्पण करतो।